विचार करायला लागले म्हणून की वही हे जातेवरची वही, पण त्या वही मध्ये किती अर्थ भरलाय, किती अर्थ आहे त्याच्यामध्ये, किती विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यावेळेस त्यावेळेस म्हणायच्या जातेवर करमणूक किंवा
अर्थ कोण करतं, जात
हलक जावो किंवा काहीतरी आपल्या गणावतावरून म्हणावं, ह्यो उद्देश डोळ्यासमोर होता. आणि दळताना जात जड जाऊ नये, आपल्याला सीन येऊ नये, ह्यो उद्देश की काहीतरी म्हणावं किंवा कोणीतरी सांगितलं होतं की मुख्याने दळून दळू दळण दळू नये, ह्या शब्दांचे आणि तेव्हा आपण त्याच्यातले अर्थ आहेत तर त्या अर्थांकडे एवढं डोकून बघण्याची सवय नव्हती.
Sens dans ces chants de la mule. Mais autrefois, on les chantait, parce qu'il fallait chanter, parce qu'il y avait des chants qui disaient qu'il faut se faire parler en silence, ou parce que c'était fastidieux et ennuyeux, donc on chantait des chants de l'ennui, l'ennui et la fatigue, etc. Et puis, quand il fallait chanter, on chantait, mais sans se rendre compte que ce que contenaient ces chants. C'est comme maintenant que. On s'aperçoit que c'est une mine de savoir.
C'est de